चीनीमंडी.com पॉडकास्ट।
द्वारिकेत शुगर देखील आता उतरली हँड सॅनिटायझर उत्पादनात। कोरोना व्हायरसचा फैलाव देशभरात वाढतच आहे, पण तरीही इतर देशांच्या तुलनेत भारतातली स्थिती आताही नियंत्रणामध्ये आहे। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी साखर कारखाने देखील सातत्यानं हँड सॅनिटायझरच्या उत्पादनात आपलं योगदान देत आहेत। आता द्वारिकेत शुगर इंडस्ट्रीज यांनीही हँड सॅनिटायझरचं उत्पादन सुरू केलं आहे। द्वारिकेत शुगर इंडस्ट्रीजनं 25 एप्रिल 2020 पासून सॅनिटायझर उत्पादन केलं आहे। कंपनी उत्तर प्रदेशच्या बिजनौरच्या द्वारिकेश नगर युनिटमध्ये हँड सॅनिटायझरचं उत्पादन करत आहे। द्वारिकेत शुगर इंडस्ट्रीजनं सांगितलं की कंपनीनं उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील द्वारिकेश नगरमध्ये आपल्या युनिटमध्ये हँड सॅनिटायझरचं उत्पादन सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत।